नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. बीएसएफला पुढच्या 5 वर्षात जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दिष्ट, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान पीक विमा योजनेत आणखी 2 प्रकारच्या नुकसानाचा समावेश, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीत नगर अध्यक्षांसह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी प्राण गमावलेल्या 107 वीर हुतात्म्यांना सर्वत्र अभिवादन. आणि बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दल बीएसएफला पुढच्या 5 वर्षात जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या 61व्या स्थापना दिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथं झालेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. पुढचं 1 वर्ष सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि सैनिकांच्या कल्याणासाठी समर्पित असेल असं शहा यांनी सांगितलं. सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्यनिष्ठेबाबत बोलताना शहा म्हणाले,
फर्स्ट रिस्पॉन्डर का रिस्पॉन्सिबिलिटी जिस वीरता दक्षता और अपने प्राणों की आहुति देकर बल के जवानों ने अब तक इसका निर्वहन किया है, न केवल देश की सीमाओं को सुरक्षित करते हुए, न जाने कितने यूएन के शांति मिशन और कितनी ही आपात स्थितियों में देश के अंदर भी, चाहे आतंकवाद का सामना करना हो, चाहे नक्सलवाद को समाप्त करने के लक्ष्य को सिद्ध करना हो, बीएसएफ के जवानों ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा, हमेशा कर्तव्य को प्रथम मानकर काम किया है.
या कार्यक्रमात सीमा सुरक्षा दलानं संचलनातून दिलेली मानवंदना शहा यांनी स्वीकारली. सीमा सुरक्षा दलाच्या हुतात्मा सैनिकांना अभिवादन करून हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ काढलेल्या तपाट तिकिटाचं शहा यांनी अनावरण केलं. यावेळी शहा यांच्या हस्ते बीएसएफ सैनिकांना शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवीन कामगार कायदे आजपासून लागू झाले. जुन्या कामगार कायद्यांना एकत्रित करून तयार केलेले हे कायदे सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी कामाचे सुरक्षित वातावरण, कामाची जागा आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करतात. देशातल्या कामगारांसाठी एका नवीन युगाची सुरुवात यामुळे झाली आहे. अॅग्रोव्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. नागपूरमध्ये 16व्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीक विम्यामध्ये आणखी 2 प्रकारच्या नुकसानाचा समावेश करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री चौहान यांनी दिली. ते म्हणाले,
प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रधानमंत्री जी ने बनाई हुई है, लेकिन उसमें 2 जोखिम और कवर हो ये मांग लगातार किसानों की थी. एक, जल भराव के कारण, अतिवृष्टि के कारण कई बार पानी भर जाता और उससे फसल खराब हो जाती है, और दूसरा जंगली जानवरों से होने वाला नुकसान. अब हमने फसल बीमा योजना में जल भराव के कारण नुकसान होगा तो उसका भरपाई भी बीमा कंपनी करेगी, और जंगली जानवर अगर फसल को नुकसान पहुंचाएंगे तो उसकी भी भरपाई की जाएगी.
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू अथवा इजा झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. भंडारा इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलिंद कुमार बुराडे यांनी ही माहिती दिली. अशा प्रकरणात जखमी किंवा मृतांच्या वारसांनी संबंधित विभागाकडे अर्ज करावेत असं आवाहन बुराडे यांनी केलं आहे. चौकशीअंती मृत व्यक्तींच्या वारसांना 6 लाख रुपये तर जखमींना 50,000 ते 2,50,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. इतर कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेपेक्षा ही नुकसान भरपाई वेगळी तसंच जादा असेल अशी माहितीही यावेळी देण्यात आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगर अध्यक्षासह सर्वच्या सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यात नगर अध्यक्षांसह सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून झालेली दोंडाईच्या ही पहिली नगरपालिका ठरली आहे. या निवडीने धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुका आणि दोंडाईच्या शहरात भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 128वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर कळवाव्यात. नमो ऍप आणि माय गो ओपन फोरमवर देखील नागरिकांना सूचना करता येतील. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या 107 वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यम वरच्या संदेशात वीरांना अभिवादन केलं. पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयावर यावेळी चर्चा झाली. त्यापूर्वी इफ्फीतल्या मास्टर क्लासचं उद्घाटन डॉ मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांच्या हस्ते झालं. त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनानं गठीत केलेली डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती येत्या बुधवारी 26 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून एमआयटी महाविद्यालयात ही समिती विविध घटकांना भेटणार असून त्यात भाषातज्ञ, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, बालमानसतज्ञ, शिक्षणतज्ञ, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आदींचं म्हणणं जाणून घेणार आहेत. महावितरणने राबवलेल्या विविध योजनांची दखल घेत 12व्या नॅशनल अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स 2025 इन पॉवर अँड एनर्जी कार्यक्रमात महावितरण कंपनीला पॉवर डिस्ट्रीब्युशन युटिलिटी ऑफ द इयर आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना एनर्जी इनोव्हेटर ऑफ द इयर या राष्ट्रीय पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं. महावितरणने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देत आतापर्यंत केलेल्या एकूण वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारामध्ये तब्बल 65% अपारंपरिक ऊर्जेचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्य विकास आणि शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक आणि आग्रहाची भूमिका घेत आहे असं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी म्हटलं आहे. संलग्नित महाविद्यालयांचे संस्थाचालक आणि प्राचार्य यांच्यासमवेत नांदेड इथं झालेल्या सहविचार सभेत ते बोलत होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त धाराशिव इथं आज एकता पदयात्रा काढण्यात आली. जवळपास 700 विद्यार्थ्यांसह अनेक अधिकारी कर्मचारी या पदयात्रेत सहभागी झाले. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा आज काँग्रेसच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं निषेध करण्यात आला. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली. क्रांती चौकात झालेल्या आंदोलनात शहरातील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गंजमाळ इथं आज सकाळी आग लागून झोपडपट्टीत एकाच रांगेतील 7 घरांसह एक किराणा दुकान आणि एक भंगार गोदाम खाक झालं. या दुर्घटनेत सुदैवानं जीवित हानी झाली नाही. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा 23-21, 21-11 असा पराभव केला. उपांत्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपईच्या चाऊ तियन चेन याच्यासोबत होणार आहे. भारताच्या इतर खेळाडूंचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामन्याला उद्यापासून गुवाहाटी इथं सुरुवात होणार आहे. दरम्यान जखमी झाल्यामुळे कर्णधार शुभमन गिलऐवजी ऋषभ पंत हा या सामन्यासाठी कर्णधार असणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघानं एक सामना जिंकत आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बीएसएफला पुढच्या 5 वर्षात जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दिष्ट, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान पीक विमा योजनेत आणखी 2 प्रकारच्या नुकसानाचा समावेश, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी प्राण गमावलेल्या 107 वीर हुतात्म्यांना सर्वत्र अभिवादन. आणि बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.